खरोखर ही भाग्याची गोष्ट आहे की पुन्हा एकदा ही सकाळ स्पेनमधील लोकांमध्ये आणि मला वाटते की जिम हे समजत आहे. ओ, तो ध्वनी मुद्रित करीत आहे. माझ्याकडे अजूनही लहान स्पेनमधील समूहाने केलेली ती रेकॉर्ड आहे. जेव्हा मी या अगोदर भाऊ गार्सिया यांच्या बरोबर येथे होतो आणि जे लहान गाणी ते माझ्यासाठी गात असत ते मी विसरलो आहे, पण ओ ते मला किती आवडत होते. आणि ती सर्व मुले आता वयात येऊन विवाहित झाली आहेत. मी त्यांच्याकडून तेव्हा व आताही ऐकत आहे. आणि या सकाळी मी आलो आहे आणि छोट्या जोसेफला पाहिले आणि आता माझ्यात काहीतरी होत आहे आणि तुला पाहून मी खरोखर खूप आनंदित आहे. आणि आता माझ्याकडे एक स्पेन भाषेचा शब्द आहे जो मी बोलू इच्छितो. तुम्हाला तो ऐकायला आवडेल का? हालेलुया. तो शब्द मी कधीच विसरणार नाही. एकदा एका कानाने बधीर असलेल्या स्त्रीने माझे ऐकावे म्हणून मी प्रयत्न करीत होतो. आता मी बोलण्यात चुकू शकतो पहा, पण माझ्या चांगल्या स्मरणाप्रमाणे तो ओए, तो बरोबर आहे का? माझे एक ओए आणि परत विसरू नको, ग्लोरिया डिओस. फारच अद्भुत. ओ, मला एकदा मेक्सिको शहरात राजधानीत जाऊन तेथे त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. किती आनंदित मी होतो. त्यानंतर मी फिनलँड येथे होतो आणि मला कायम एक लहान फिनिश स्त्रीशी बोलण्याची आठवण येते. त्याने मला बेथानी येथे नेले. प्रत्येक राष्ट्राची आपली अशी विचारसरणी असते. या गोष्टी तुमच्या ध्यानात येत आहेत का? मी त्याच्या अगदी जवळ आहे. तुम्हाला व्यवस्थित ऐकण्यास येत आहे का? ते कसे आहे? ही लहान स्त्री, ती फार चांगली व्यक्ती होती, परंतु ती माझ्यासारखी होती. तिला खूप बोलायला आवडते आणि भाषांतर ती खूप जलद बोलते. आणि भाषांतर करणारा तितक्या जलद रीतीने बोलू शकत नव्हता जे तिला बोलावेसे वाटत होते. आणि ती उभी राहायची आणि तिचा चेहरा लाल होऊन जात असे व ती अधीर होऊन बोलली. पण तुम्हाला माहीत आहे का, मला कळले की सगळे पक्षी इंग्लिशमध्ये गातात. कुत्रे इंग्लिश भाषेत भुंकतात. लहान बालके इंग्लिश मध्ये रडतात. मला आश्चर्य वाटते हे असे का असावे. परंतु आपण सगळेच जण असा विचार करीत असू की आपलीच भाषा ही हजार वर्षाच्या कालावधीतील भाषा असेल. परंतु आपणास ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे, कारण आपल्याकडे स्वर्गीय भाषा आहे. या सकाळी भाऊ रोवे आपल्या सोबत वॉशिंग्टनचे परराष्ट्र नीतीमध्ये निपुण असलेले अधिकारी आहेत. मला असा विश्वास आहे की त्यांनी 5 किंवा 6-7 अध्यक्षांच्या हाताखाली काम केले आहे. आणि तुम्हाला माहित आहे का की या मंचावर उभे राहून बोलताना कसे वाटत आहे जेव्हा त्यांच्यासारखा माणूस माझ्या मागे बसला आहे. परंतु त्याची साक्ष माझ्यासाठी फार अद्भुत आहे. आणि विशेषतः जेव्हा तो मला वाटते की तो लुथरन, मी जर चुकत नसेल तर कॅथलिक किंवा लुथरन. आणि त्याने सांगितले तो पेंटिकॉस्टल सभेमध्ये भटकत फिरत होता आणि तो आपल्या जागी उठला. शेवटी तो वेदी जवळ आला आणि जेव्हा त्याने हे केले, प्रभूने त्याला एवढे आशीर्वादित केले की मला वाटते की तो जवळजवळ 7 वेगवेगळ्या भाषेत बोलू शकतो. आणि तो म्हणाला तो एक भाषा बोलण्याचा प्रयत्न करीत होता, पण ते जमले नाही. मग त्याने दुसरी बोलण्याचा प्रयत्न केला, ते जमले नाही. आणि मला वाटते तो तुमच्यासारखा स्पॅनिश बोलू शकतो. म्हणून त्याने त्या सर्व भाषा बोलण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याला जमले नाही. आणि तुम्हाला माहित आहे काय झाले? परमेश्वर इतका चांगला आहे, तो खाली आला आणि त्याला अशी भाषा दिली जी बोलण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नव्हता. म्हणाला ते जमते, ते बरोबर आहे. मला वाटते पलीकडल्या तीरावर हे असेच आहे. त्या लहानशा चर्चच्या पुष्कळ आठवणी मी आपल्या हृदयात साठविल्या आहेत. मी विश्वास ठेवतो. हो, ते कुठे आहे हे मी विसरलो आहे. ते इथे कुठेतरी टोंटो रस्त्याजवळ आहे. आणि ते मला लक्षात आहे, मला टोंटो स्ट्रीट या शब्दावरून आठवते की तेथे स्पेनचे अपॉस्टोलिक मंडळी जमत असे. मी तेथील पाळकांना म्हणत होतो की संजीवनासाठी ही एक चांगली जागा आहे. भरपूर खोल्या, नवीन प्रार्थना गृह, चांगली लोक. म्हणून मला वाटते एके दिवशी येथे संजीवनासाठी मार्ग होईल. तुम्ही त्यासाठी प्रार्थना करा, एकत्र या आणि संजीवन येऊ द्या. आता मला असे वाटते की ही पुनरावृत्ती आहे जी इतर मंडळी आपल्याला अनुभवायला मिळाली. मला आठवते तिथे खुल्या जागेत उभे राहणे, कुंपणाला टेकून राहणे, रस्त्यावर रात्रीच्या वेळेला इकडे तिकडे जाणे खरोखर एक थरारक वेळ होती जी मी कधीच विसरू शकत नाही. आणि माझ्याकडे एक ध्वनीमुद्रित रेकॉर्ड आहे. ज्या स्त्रियांनी आणि भावा बहिणींनी गायन केले आहे आणि ते ध्वनिमुद्रित केले आहे, ते ओनली बिलीव्ह हे गाणे गाण्याचा प्रयत्न करीत होते आणि ते त्यांना बरोबर जमत नव्हते. तुम्हाला माहित आहे, ते ओनली बिलीव्हच्या ऐवजी ते म्हणाले एओनिया बिलीव्ह. बघा, आणि मला आठवते माझी मुलगी रेबेका व सारा आणि अजूनही ते म्हणतात, डॅडी गा, ती गाण्याची रेकॉर्ड लावा. स्पॅनिश हा शब्द बोलता येत नाही म्हणून बोलतात. स्पिनॅच मुलीच, लहान स्पिनॅच मुलीच गाणे ओनली बिलीव्ह. मला आठवते की त्यानंतर प्रार्थना सभा झाल्या, तेथे संजीवनाची लाट आली आणि पश्चिम किनाऱ्यापर्यंत बऱ्याच प्रार्थना सभा झाल्या. आणि लहानशी गोष्ट आमच्या हृदयात बोलत राहिली, जेव्हा आम्ही भाऊ मूळ आणि मी आणि भाऊ ब्राऊन कॅलिफोर्निया सोडून अमेरिकन काँग्रेसचे मुख्य सभागृहात आलो, आणि जेव्हा त्या दिवशी रात्री मी त्या इमारतीत गेलो, ती लहान मुले तिथे उभी राहून गात होती की तो तुमची काळजी करीतो. तुम्ही ऐकले, उन्हात किंवा सावलीत तो तुमची काळजी करतो. पुष्कळ वेळा परराष्ट्रीयन जगांतील आणीबाबीच्या युद्धभूमीवर ख्रिस्ताचा संदेश पुढे करीतो. मला त्या मुली व मुले गाणे गात असताना मला आठवते की तो तुमची काळजी घेतो, उन्हात आणि सावलीत तो तुमची काळजी घेतो. हे खरेच महान उत्तेजन आहे, फार मोठी मदत आहे. तुमच्या पालकांना भेटून व तुमचे चर्च पाहून खूप आनंद वाटला आणि तुमच्याकडे हे मोठे सुंदर आराधनालय आहे सगळ्यांना बसण्यासाठी पुष्कळ खोल्या. खरेच पवित्र आत्म्याच्या हाती एक अशी जागा जेथे आपण त्याला पाहू शकतो आणि समजू शकतो की आपण संजीवनासाठी बोलावलेले आहोत. माझा विश्वास आहे की तो ते देईल. आज या रात्री आपण भाऊ आउटलॉ यांचे आराधनालय द जीसस नावाचे चर्च जे दुसऱ्या तीरावर आहे, आणि भाऊ आउटलॉ मी विश्वास करीतो की ती प्रेषितीय मंडळी आहे. त्याने या आराधनालयाला जीसस नेम हे नाव दिले आहे. मला असे वाटते की तो प्रेषितीय शिक्षणावर विश्वास ठेवणार आहे आणि म्हणूनच आम्ही तेथे आज रात्री जमणार आहोत. आणि आता आम्ही स्पेन मंडळीला असे म्हणत नाही की आता तेथे या, कारण तुम्ही तुमच्या कार्यस्थळी राहा. आणि तेथे फार मोठे ख्रिश्चन बिझनेसमॅनचे मोठे संमेलन गुरुवारी होणार आहे. आणि दुसऱ्या कलिसियांत ही प्रार्थना सभा समाप्त झाल्यावर त्या संमेलनात तेथे फार उत्कृष्ट प्रचारक येणार आहेत. आणि अशा प्रकारे ओरल रॉबर्ट्स आणि काही मेथोडिस्ट भाऊ जे आता तारण पावले आहेत आणि ते असा दावा करीतात की ते प्रचारक खूप प्रभावशाली वक्ते आहेत. आणि माझा विश्वास आहे की तुम्हाला या सभांमध्ये खूप आनंद मिळेल. आणि तुम्ही किशोरवयीन मुले तेथे त्यांच्यासाठी सुद्धा सभा असणार आहेत. आताच भावांनी त्याची घोषणा केली, माझी मुलेही मी घेऊन येणार आहे यासाठी की ते त्यात सहभागी होऊ शकतील. आणि अशा प्रकारे येऊया. तुम्हाला सर्वांना भेटून आम्हाला आनंद होईल. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आणि आता आम्ही पवित्र शास्त्राकडे वळू इच्छितो आणि त्यांतील काही त्याची आशीर्वादित वचने वाचतो. आणि आजच्या सकाळी मी काही भागाची निवड केली आहे. आणखी थोड्या वेळासाठी मी तुम्हाला फार वेळ वाट पाहण्यास लावणार नाही. आणि त्यातील एक भाग एक शमुएल मधून, दुसरा भाग यशया मधून पाहणार आहोत. आणि प्रथम मला यशया पुस्तकांतून वाचायला आवडेल. तुम्हा सर्वांना व्यवस्थित ऐकण्यास येत आहे का? या माईक मध्ये अत्यंत हळूवार आवाज वाटत आहे, मला ठाऊक नाही का. तुम्हाला तेथे नीट ऐकण्यास येत आहे का? तुमचे हात वर करा. हे फार चांगले आहे, चांगले आहे.
I'm just a teeny bit hoarse. Of course, that's from speaking much.
आता माझा घसा जरा बसलेला आहे आणि ते खूप बोलण्यामुळे. आणि 16-17 वर्षापासून मी या स्पेनच्या भावांबरोबर होतो. मला वाटते जवळजवळ 16-17 वर्षापूर्वी, तेव्हापासून मी प्रचार करीत आहे. म्हणून मी तेव्हा थकलो होतो, मी म्हणालो आणि अजूनही मला थकवा वाटत आहे, परंतु मी आजही परमेश्वराच्या कृपेने चालत आहे.
Let's turn to Isaiah 40, the 40th chapter of Isaiah.
आता यशया 40 कडे वळूया. यशयाच्या 40 वा अध्याय आणि पहिला अध्याय आणि किंवा एक समुएलचा तिसरा अध्याय आणि आपण वचन वाचित असताना आपण आपली मस्तके प्रार्थनेसाठी काही क्षणांसाठी झोपूया.
Our heavenly Father, we are grateful today for this privilege.
आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो की आम्हाला या सुंदर व पवित्र आराधनालयात जे देवाला त्याच्या कार्यासाठी समर्पित केले आहे त्यात उभे राहण्याचे भाग्य दिले. आणि आम्हाला माहित आहे की तुझे सेवक या मंचामागे किंवा व्यासपीठामागे कित्येक वेळा उभे राहिले आहे आणि आपले जीवन तुझ्या सेवेसाठी समर्पित केले आहे. आणि या सकाळी मला आठवणी देतात संजीवनाच्या आठवणी ज्याची आताच सुरुवात झाली होती. पवित्र आत्मा मोठ्या प्रकाशाच्या स्वरूपात अग्निस्तंभासारखा खाली उतरला होता आणि तो बोलला की हा संदेश सर्व पृथ्वीवर पसरला पाहिजे. आणि आता आज हा इतिहास जमा आहे. हे पाहिल्यावर हा संदेश अग्निसारखा पेट घेतला. महान मनुष्यांद्वारे जसे ओरल रॉबर्ट्स आणि टॉमी ऑसबर्न आणि टॉमी हिक्स आणि कित्येक असे आणि आम्हा सर्वांच्या प्रयत्नाद्वारे आपण पाहतो की या संदेशाने आकाशाखालील प्रत्येक राष्ट्रांमध्ये संजीवनाचा अग्नी पेटविला. 50व्या दिवसाचा संदेश यासाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करीतो. हो सामर्थ्य परमेश्वरा, आणि आज या समयी आम्ही प्रार्थना करीतो की तू आमची अंतकरणांची सुधारणा व तयारी कर त्या महान रूपांतरासाठी जे लवकरच होणार आहे असा आमचा विश्वास आहे. आणि जर आमची अंतकरणे त्यासाठी तयार नसतील किंवा इतर गोष्टी ज्या आमच्यासाठी तू साठविल्या आहेत, आम्ही प्रार्थना करीतो की आमच्या कमतरतेबद्दल आम्हाला क्षमा कर आणि आजच्या तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोल. या मंडळीच्या पाळकांना, वडिलांना, विश्वासू कारभाऱ्यांना आणि सर्व सेवक सभासदांना आशीर्वादित कर. तसेच हा छोटासा गाणे गाणारा समूह आणि पियानो वादक, इतर वाद्य वाजविणारे सर्वांना आशीर्वादित कर. तसेच या भवनात प्रवेश करणाऱ्या सर्वांना आशीर्वादित कर. ते येताना होते त्यापेक्षा येथून जाताना बदलून अधिक तुझ्या जवळ येवोत हे प्रदान कर पित्या. आणि या आजच्या सकाळी त्याप्रमाणे होवो. येशूच्या नावाने आम्ही मागतो म्हणून मान्य कर. आमेन. आता यशया पुस्तकाच्या 40 अध्यायाकडे वळूया. आपण वाचूया. सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, असे तुमचा देव म्हणतो. यरुशलमेच्या मनाला धीरेल असे बोला. तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे, तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे. परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच होवो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होवो. उंच सखल असेल ते सपाट होवो व खडकाळीचे मैदान होवो, म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रकट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहिल, कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे. आता शमुएलच्या पुस्तकात पहिले शमुएल 3 अध्याय मी पहिले, दुसरे आणि 19वे वचन वाचू इच्छितो. आणि शमुएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते, त्याचे दृष्टांत प्राय होत नसत.
And it came to pass at the time when Eli
त्या समय एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता, त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्यास दिसत नव्हते. देवाचा दीप अजून मालवला नव्हता आणि शमुएल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोष होता तेथे निजला होता. तेव्हा परमेश्वराने शमुएलास हाक मारली आणि शमुएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे.
The Lord was with him,
19 वचन, आणि शमूएल वाढत गेला, परमेश्वर त्याच्या समागमी असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. ओ, हा भाग इतका पुरेल की महिनाभर त्यावर आपण बोलू शकतो. या अद्भुत वचनांतून आपण खूप काही घेऊ शकतो, परंतु या सकाळी आणि आपल्याकडे फक्त 20 मिनिटांचा अवधी यातून जाण्यासाठी आहे. मला वाटते की संडे स्कूल झालं असेल किंवा यानंतर होणार असेल, मला ठाऊक नाही, परंतु हा वाचलेला लेख मला देवाची वाणी या अंतिम दिवसात याविषयी बोलण्यासाठी हवा आहे. हा खूप अद्भुत समय आहे. आपल्याला समजते की ज्या वचनांतून आपण आज बोलत आहोत, तिथे म्हटले आहे शमूएलच्या काळात दृष्टांत प्राय होत नसत, म्हणून जिथे दृष्टांत नाही तिथे पवित्र शास्त्र म्हणते लोक नाश पावतात. आपल्याला दृष्टांत झाले पाहिजे आणि दृष्टांत संदेष्टांकडे येतात आणि तो देवाचा शब्द असतो जो त्यांच्याजवळ बोलला जातो. आणि आपल्याला समजते की एली हा संदेष्टा नव्हता, एली याजक होता आणि तो वृद्ध होत चालला होता आणि त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती आणि त्याला आजूबाजूचे दिसत नव्हते की तेथे वजनदार मनुष्य होता आणि देवाच्या कामाकडे त्याचे दुर्लक्ष होते. आणि आजही अशाच प्रकारे होत आहे. मला वाटते मंडळी, संघटना आणि संप्रदाय ते कार्यक्षेत्रात फार काळापासून आहेत आणि ते चालढकल करण्याची सुरुवात करीत आहेत आणि देवाचे काम अर्धवट सोडित आहेत. सत्याचे वचन, कारण मंडळीच स्वतः मंददृष्टीची होत चालली आहे आणि आज आपल्याला देवाची वाणी आमच्याशी बोलावी, आपल्याला परत आणावी अशी गरज आहे. आणि पहा, एली खाली निजला होता आणि त्याची दृष्टी मंद झाली होती. तो याजक होता आणि त्यांना देवापासून दृष्टांत होत नव्हता आणि त्याची नितांत आवश्यकता होती आणि देवाने गरजेच्या समयात ते भागविण्याचे अभिवचन दिले आहे. तो नेहमीच ते करतो. आणि आज देवाच्या वाणीची आपल्याला गरज आहे, या काळाची गरज आहे, या समयाची गरज ज्यात आपण राहत आहोत. आणि त्यांनी अभिवचन दिले आहे म्हणून आपण निश्चित राहू शकतो की तो त्याचे वचन पाळतो. तोच विश्वास एक विश्वासी ते देणाऱ्यावर ठेवतो की त्याने गरज भागविण्याचे अभिवचन दिले आहे. आणि आज मंडळी या स्थितीत असण्याचं हे एक कारण आहे की येथे पुष्कळ वाण्या आहेत, पुष्कळ अशा वाण्या देवाच्या वचनापासून मंडळीला आकर्षित करतात. तरीही ही संशयजनक बाब आहे की बहुतेक जण ही देवाची वाणी ऐकतील जरी ती त्यांच्यामध्ये सत्य तेच बोलली, तरी ते ती समजणार देखील नाही, कारण ती त्यांच्यासाठी अपरिचित परकीय अशी गोष्ट आहे. त्यांनी स्वतःला आजच्या युगांतील आवाजांकडे एवढे केंद्रित करून घेतले आहे. आणि जर आपण वाचलेल्या वचनांकडे लक्ष लावले तर समजेल की देवाची वाणी त्यांच्यासाठी परकीय होती आणि आजही अशाच प्रकारे पुन्हा होत आहे की देवाची वाणी तेथे अनेक अशा दुसऱ्या वाण्या आहेत. आणि जर देवाने आपल्याला वचन दिले आहे की तो ती आपल्याला देईल आणि जर इतर वाण्या देवाच्या वाणीच्या विरुद्ध आहेत तर मग ती निश्चितच आपल्या शत्रूची वाणी आहे. आपल्याला गोंधळविण्यासाठी. यासाठी देवाची वाणी जेव्हा बोलेल तेव्हा ती आपल्याला कळू नये. आणि जर आपण पाहिले तर एली बरोबर ही अशाच प्रकारे काहीतरी झाली, परंतु एलीने बरोबर ओळखले की ती देवाची वाणी आहे आणि त्या वाणीत एलीवर निंदात्मक आरोप होता. कारण देवाची वाणी शमुएलाशी बोलत होती, त्याला एलीच्या चुकीच्या कृत्यांविषयी सांगत होती. त्याने त्याच्या पुत्रास लाडाविले होते आणि ते पैसे घेत होते आणि होमबली अर्पिण्यास आणलेले मांस ते घेत असत. ते बरोबर नव्हते आणि ते चुकीच्या गोष्टी करीत होते देवाच्या वचनाविरुद्ध. आणि शमुएलाकडे फक्त एक गोष्ट होती जी शमुएल करू शकत होता, की तो जसेच्या तसे बोलू शकेल. आणि हे करण्यास त्याला भय वाटले, कारण ते एली व मंदिराविरुद्ध होते जेथे त्याला वाढविण्याकरिता पाठविले होते. पण एली बोलला, तू बोल पहा. आणि त्याने त्याला जे काही पुढे होणार आहे ते जसेच्या तसे सांगितले. तो शमुएल एलीची याचकाची सेवा संपली होती, कारण देव बोलला होता आणि परमेश्वर आपला संदेश शमुएल त्याचा संदेश याच्याद्वारे पाठवित होता. आगळा वेगळा जन्म, लहानपणापासून देवाला समर्पित केला होता. परमेश्वर त्याच्याशी लहानाशी बोलावे तसा बोलला आणि त्याला कामासाठी जे त्याला पुढे भविष्यात करावायचे होते तयार करीत होता. आणि एलीची वेळ संपत आली होती. आज पृथ्वीवर कितीतरी आवाज आहेत, ती अतिशय कठीण गोष्ट आहे, कारण ते दैवी वाणीची तीव्रता अत्यंत कमी करीत आहेत. तिथे कितीतरी ज्ञानाने भरलेल्या वाणी आहेत, सामर्थ्यशाली मनुष्यांच्या महान वाण्या जे ज्ञानी आहेत. ते त्यांच्या ज्ञानाच्या स्थितीने राष्ट्रे हादरवितात. ते एका रात्रीत बनलेले लोक नाहीत, पण ते राष्ट्रांना हादरवितात, महान संघटनांना एकत्र आणतात, मोठ्या सभा मोहिमा सुशोभित करतात. आणि कोणीही व्यक्ती जरा गोंधळूनच जाईल, त्यांना गोंधळविण्यास ते पुरेसे आहे. कशा प्रकारे या गोष्टी चालतात आणि भरभराटीस येतात, आणि तेथे अशा वाण्या आहेत त्या उंचावल्या आणि अशा गोष्टी होतात. आणि त्या देवाची वाणी जी देवाची सत्य वाणी कुठेतरी मागच्या बाजूला सारतात. आणि देवाची वाणी ते म्हणतात, आम्हाला कसे कळेल की ही देवाची वाणी आहे, कारण आजच्यासाठी. तेव्हा ती ठरविलेल्या संदेष्टात होती. आता आज आम्ही कसे ओळखणार की ही देवाची वाणी आहे, कारण ती संदेष्टाच्या वचनांचे प्रकटीकरण आहे. हा देवाचा संदेष्ट आहे आणि देवाची सत्य वाणीच फक्त आपल्याला खऱ्या जिवंत अद्भुत देवाच्या अद्भुत वचनासह सत्य वचनाच्या अद्भुत प्रकटीकरणाकडे आणते. मग आपल्याला कळते की ही देवाचीच वाणी आहे, कारण आणि ते अद्भुत या इतर वातावरणात इतक्या दुसऱ्या आहेत की त्या पूर्णपणे तिला मारून टाकतात. परंतु लक्षात ठेवा, ते जरूर चकाकणारच, ते पुढे येईल, ते काम करील. आता आज राजकारणाच्या जगात ही एक वाणी आहे, ती मोठी वाणी आहे. आणि लोक खरोखर या राजकारणाच्या महान दिवसात ते करतील, ते त्यांच्या मंडळीत सर्व भेसळ करतील आणि सर्व गोष्टींत. आणि खूप वेळा नुकताच आपण पाहिले की मंडळ्यात राजकारणाची वाणी जी देवाच्या वाणीपेक्षा वरचढ आहे. आणि अमेरिकन लोकांनी जे आता केले ते त्यांनी कधीच केलं नसतं. पहा, ते त्यांनी कधीच केलं
नसतं.
जर देवाची वाणी मंडळामध्ये जिवंत ठेवली असती तर त्यांनी कधीच चुका केल्या नसत्या. परंतु राजकारणाची वाणी आज पृथ्वीवर देवाच्या वाणीपेक्षा इतकी वरचढ आहे की लोक त्यांचा क्रिस्तित्वाचा ज्येष्ठत्वाचा हक्क गोंधळाद्वारे प्रसिद्धी शिक्षण आणि राजकारणाची शक्ती या गोष्टींसाठी विकत आहेत. हे पाहून अत्यंत लज्जास्पद वाटते. एक अशी गोष्ट ज्यावर आपले राष्ट्र बनले, कशावर ते बनले, लोक दुसरीकडे वळाले आणि त्यांनी अशा गोष्टींची निवड केली की आम्ही दुसरे राष्ट्र सोडले आणि प्लायमाउथ रॉक आणि मेफ्लॉवर आणि ते येथे आले आणि आज ही जी अर्थव्यवस्था आहे तिची स्थापना केली.
So hard to come out of, we put ourselves right back in its clutches.
ज्या गोष्टींतून बाहेर येण्यासाठी आपण आज लढलो तिच्याच कचाट्यात आपण पुन्हा सापडलो. कारण पवित्र शास्त्र सांगते की हे अशा प्रकारे होईलच. आणि एलीची कार्यप्रणाली अशी होती, एका संदेष्टाऐवजी एक याजक. संदेष्टा हा वचन आहे आणि याजक हा मंडळीला दर्शवितो. आणि ते त्या ठिकाणी असे होते की त्यांना वचनाविषयी महत्व न वाटता ते त्या लोकांसाठी परकीय झाले. त्यांना ते समजत नाही तेव्हा ते तुम्ही बोलता आणि ते त्यांना समजत नाही कारण त्यांना त्याचा सराव नव्हता. पॉल म्हणतो, जर कर्णा अस्पष्ट नाद काढेल तर लढाईत जाण्याची तयारी कोण करेल. लोकांना मंडळींतील वाणीचा मंडळींतील तुतारीचा सराव असतो. आमचे संडे स्कूल इतरांपेक्षा जास्त आहेत या गोष्टीला काही अर्थ नाही. आमच्या संप्रदायात इतरांपेक्षा खूप गोष्टी आहेत. आमचा संप्रदाय सर्वात मोठा आहे. पहा, अशा प्रकारच्या वाणीचा लोकांना सराव असतो. ते रस्त्यावर लोकांना शोधण्यासाठी जातात आणि त्यांना घेऊन येतात. मोठ्या मोहिमेद्वारे हजारो हजार लोकांना आत आणतात. त्यांचा रस कशात असतो? आमचे आराधनालय सर्वात मोठे आहे, आमची मंडळी सर्वात मोठी आहे, आमचे संडे स्कूल मध्ये सर्वात जास्त सभासद आहेत, आमच्या मंडळीत या शहराचे मेयर येतात. ते सर्व चांगले आहे. परंतु जर त्या मंडळीस परमेश्वराची वाणी सुवार्तेची तुतारी ऐकण्याचा किंवा समजण्याचा सराव नसेल त्यातून काय चांगले निष्पन्न होणार? आणि जेव्हा गोष्टी उत्सम बळून येतात, जशा आमच्या सरकारी दरबारात उत्सम बळून येतात, तर काय होते? मंडळीला तुतारीचा नाद समजत नाही आणि त्यांना काय करावे हे कळत नाही. महान भरभराटीचे वचन, ज्ञानाचा राक्षस आत येतो. पवित्र शास्त्रात सांगितलेल्या मूळ गोष्टींवर आघात करतात आणि इतर गोष्टी आत येतात. पहा, राजकारणांतील ही वाणी. आणि असे दिसते की ती धार्मिक वाणीच्याही पुढे गेली आहे किंवा त्यांनी जे केले ते कधीच केले नसते. सुवार्तेची वाणी, कारण आपल्याला खूप अभिवचने दिली आहेत. आपल्याला भरभराटीचे अभिवचन दिले आहे आणि निसंशय, परंतु आपल्याला काय मिळणार? परंतु विश्वासणाऱ्यांसाठी या गोष्टी काही नाहीत. इब्रीकरास या पुस्तकात वळूया. 11वा अध्याय, संत पॉल तेथे काय सांगत आहे ते ऐकूया. ते मेंढरांची आणि शेरडांची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. त्यांना जग योग्य नव्हते. ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत. मी नायसिया सभेविषयी वाचत होतो जेव्हा येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर 300 वर्षानंतर मोठ्या समस्या नायसिया सभेपुढे आल्या. तेव्हा ते मोठे चर्च पवित्र शास्त्रामध्ये जे काही आहे त्या बाजूने उभे राहिले आणि रोमी धर्म स्वीकारलेली रोम मधील पहिली मंडळी इतर गोष्टी शिकवणी आत घातल्या. उदाहरणार्थ, आपल्याकडे नाताळ साजरा केला जातो. ख्रिसमस, ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर मुळीच झाला नाही, कारण यहुदांतील टेकड्या त्यावेळेला बर्फाळ होत्या आणि हे पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीच्या विरुद्ध आहेत. त्याचा जन्म वसंत ऋतूत झाला, ज्यावेळेला मेंढरे जन्माला येतात. त्याचा जन्म एका घराऐवजी गोठ्यात का झाला? तो एक खोकरा होता. तो वेदीकडे का गेला नाही? तर त्याला क्रुसाकडच्या वेदीकडे का नेले, जेथे त्याला क्रुसावर खिळले गेले? त्याला वधस्तंभाकडे नेले गेले. तुम्ही मेंढ्यांना कापणाऱ्यांकडे नेता. तो मेंढरू होता, जेव्हा मेंढरांचा जन्म होतो तेव्हा तो जन्माला आला. पण पहा, हे करण्यासाठी त्यांनी सूर्य देवाच्या वाढदिवसाची सुरुवात केली, जो सूर्य मालिकेत सूर्य डिसेंबर महिन्यात 5 दिवस 20 डिसेंबर पासून 25 डिसेंबर पर्यंत त्याच्यात किंचित हालचाल होते. प्रत्येक दिवशी त्याच्यात किंचित बदल होतो, तो मोठा आणि मोठा होत जातो. प्रत्येक मोठा दिवस जुलै महिन्यात येईपर्यंत डिसेंबर महिन्यात सर्वात लहान दिवस असतो, आणि 25 तारखेपर्यंत म्हणजे 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंत तेथे रोमी जत्रा भरते आणि तेथे सूर्य देवाचा वाढदिवस साजरा केला जातो. नंतर ज्युपिटर जो रोमी दैवत आणि अशाच गोष्टी त्यांनी घातल्या आहेत. ते म्हणतात, आम्ही देवाच्या पुत्राचा आणि सूर्य देवाचा वाढदिवस एकेच दिवशी एकत्र मोठ्या तऱ्हेने साजरा करू. ते पवित्र शास्त्राच्या विरुद्ध आहे आणि अशा अनेक गोष्टी त्यांनी त्यात घातल्या आहेत. आणि जेव्हा देवाचे खरे लोक जे वचनाबरोबर राहू इच्छितात, जसे पॉलिकार्प, इरेनियस, मार्टिन असे अनेक संतजन जे सत्याबरोबर राहू इच्छित होते, आणि जेव्हा ते नायसिया सभेत आले त्यांतील कित्येक जणांना नाकारण्यात आले, इथपर्यंत की जंगलांतून संदेश आले ज्यांच्याकडे कोकऱ्यांच्या कातड्याचा तुकड्याशिवाय दुसरे वस्त्रहीन होते, जे त्या सभेत बसण्यात आले. परंतु त्यांना देवाचे वचन माहीत होते. परंतु लोकप्रियतेसाठी त्या 15 दिवसांमध्ये अत्यंत घाणेरडे राजकारण खेळले गेले व त्यांच्यावर पायमल्ली केली गेली. नंतर हजारो वर्षांची अंधकारमय युग दृष्टीपथास आले. परंतु देवाने अभिवचन दिले आहे, तो पुन्हा ज्याची तुतारी वाजवी त्याचे लोक नेहमीच त्याच्या वचनाची सत्यवाणी ऐकतात. नेहमीच ते जे काही करतात त्याचे वचनांतून परीक्षण करतात. राजकारणाची वाणी आणि अमेरिका आणि जगातील इतर ठिकाणी आपल्याला मोठमोठ्या वाण्या बोलताना आज दिसतात, आणि ती हॉलिवूडची वाणी आहे. तिने संपूर्ण जगाला काबीज केले आहे. जर हॉलिवूड एखादी गोष्ट आणते तर ती संपूर्ण देशभर आपल्याला पाहायला मिळते. आता आपल्याला दिसते की ते आपल्या स्त्रियांसाठी एक नमुना झाले आहेत. त्यांचा पेहराव, त्यांची वेशभूषा, त्यांनी तशा प्रकारचा पेहरावाचा आदर्श ठरविला आहे. परंतु मंडळीने त्याविषयी देवाच्या तुतारीचा नाद ओळखलाच पाहिजे. परंतु तेथे इतका गोंधळ आहे कारण ते इतरांचे उदाहरण आपल्या समोर ठेवतात. तुम्ही स्वतःची उभारणी अशा प्रकारची उदाहरण पुढे ठेवून करू नका, कारण ते सर्व नाशवंत आहे. सदैव देवाची वाणी ऐका की ती याविषयी काय सांगत आहे. आणि आपण पाहतो हॉलिवूड ते अशा गोष्टी करतात. आणि पुढे जाण्या अगोदर मला आणखी थोडा वेळ या विषयावर बोलू द्या. खूप काळ झाला नाही तेथे एक गोष्ट उदयास आली. हॉलिवूड मधील एक पुरुष, त्या पुरुषाविरुद्ध काही नाही, तो मरणाधीन आहे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला आहे. परंतु तुम्हाला दाखविण्यासाठी त्यांना एक लहान गोष्टीचा शोध लागला. मुले त्याला हुलाहूप हुलाहूप अशीच काहीतरी हाक मारित असत. आणि जर तुम्ही पाहिले तर अश्लीलता आणि अशा गोष्टी लहान मुलांमध्ये खूप वाढल्या आणि त्यांच्या ते आहारी गेले, हे बरोबर नाही.
हॉलिवूड इज फुल ऑफ द गन फायटर्स. नाउ एनीवन दैट नोज हिस्ट्री,
आता हॉलिवूड हे बंदूक योद्ध्यांनी भरलेले आहे. ज्यांना इतिहास ठाऊक आहे ते जाणतात की हे लोक त्या दिवसांत हे बंदूक योद्धे म्हणजे वेगळ्या प्रकारचे लोक. ते सभ्य समजले जात नसत, ते विश्वासघातकी होते. ते अल कॅपोन आणि डिलिंजर सारखे होते. टेलिव्हिजनवर एक हॉलिवूड नाटक होत असे, त्याचे नाव गन स्मोक. आणि मी टीव्हीवर दुसऱ्या दिवशी असे ऐकले होते की त्यात काम करणारा व्यक्ती आणि जो मॅट डिलॉन जो कान्सास येथील शेरीफ होता त्याची भूमिका दर्शवित होता. आणि मॅट डिलॉन हा सशासारखा पिवळ्या रंगाचा होता. त्याने 28 मनुष्यांना गोळीने मारले, जे निर्दोष लोक डॉच शहराच्या बाहेर जाणारे होते आणि झुडपात वाट पाहत होते. आणि जेव्हा एखादा माणूस तिथून जात असे, कोणीतरी त्याला हाक मारून सांगत असे, तेथे एक खलनायक येतो, तुम्ही तिथेच राहा. आणि जेव्हा तो मनुष्य आत येई, तो पाहून त्याला गोळी मारित असे. आपल्याला दिसते की तो मोठा मनुष्य जो खाली येत असे का, हे तर खरे पाहता पापाचा गौरव करणे होय. परंतु आपल्या देशांतील लहान मुले मॅक डिलॉनच्या विषयी येशू ख्रिस्तापेक्षा अधिक सांगू शकतात. दुकानात, 10 सेंट दुकानात आणि कपड्यांच्या दुकानात छोट्या छोट्या खेळण्यांतील बंदुकी लटकविलेल्या असतात आणि लहान टोप्या किती कुठूनही त्या विकत घेऊ शकता. हे ठीक आहे की तुम्ही त्या घालता, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या गोष्टी पहा. हे व्यापारी जग अशा प्रकारच्या गोष्टी बाजार घेऊन येतात आणि त्यावर लाखो डॉलर्स मिळवितात. आपल्याकडे सेंट पॅट्रिक्सचा दिवस, आपण त्याला धार्मिक सुट्ट्या म्हणतो, हे साजरे केले जातात आणि व्यापारी जगताने या गोष्टी वर उचलल्या आहेत आणि ते त्यापासून लाखो डॉलर्स मिळवित आहेत. मातृदिवस, फुलांचे गुच्छ का? आईसाठी प्रत्येक दिवस हा सन्माननीय दिवस आहे. आई कुठेतरी असेल वृद्धावस्थेत, जा आणि तिची भेट घ्या. ती गोष्ट तिच्यासाठी फार मोलाची असेल. केवळ फुले किंवा काही भेटी तिला पाठविण्याऐवजी, पण पहा, ते या गोष्टी घेतात. हा एक आवाज आहे व त्यात आम्ही मिसळलो गेलो आहोत. हे योग्य नाहीये. तुम्ही याद्वारे काय करणार आहात? पहा, येथे मी तुम्हाला एक मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मला वाटते देवाची वाणी ही दुर्मिळ वाणी आहे. आता आपल्याला कळते की त्यांनी एक प्रगतीची गती ठेवली आहे. आणि तुम्ही हे पाहिले का? आपली तरुण मुले रिकी आणि एल्विस, तुम्ही आपल्या मुलांची नावे अशी ठेवतात, आताच त्यात बदल करा. त्यांना अंकाने बोलवा, एक किंवा दोन किंवा काहीतरी, परंतु तसे करू नका. हे अतिशय भयानक आहे. तुम्ही म्हणाल, तसे नाव ठेवल्याने काय फरक पडणार आहे? का, नक्कीच काहीतरी फरक पडणार, कारण तुमच्या नावावरून तुमचे चारित्र्य समजते. भाऊ ब्रॅणम, तुम्ही आता अंकशास्त्राविषयी बोलत आहात. नाही, मी नाही, प्रभू परमेश्वर बोलत आहे, याविषयी बोलत आहे. याकोबाच्या बाबत असे का होते? तो त्याच्या नावाप्रमाणे वागत होता, फसव्या, लपाड, याकोब. आणि जेव्हा देवाने त्याला बदलले, त्याने त्याचे नाव बदलले. देवाने शौलाचे नाव पॉल, सिमोनाचे पेत्र असे केले. निश्चितच यात काहीतरी आहे. आणि रिकी आणि एल्विस आणि अशी नावे ही आधुनिक अमेरिकेची नावे आहेत, जे सहज रीतीने लेकरांना त्यात पाडित आहेत. मला काय सांगायचे आहे ते समजून घ्या. मी या विषयावर दूर न जाता मी विषयाकडे येतो. पहा, मला काय सांगायचे आहे ते तुम्हाला समजणार नाही. परंतु या गोष्टी सामान्य माणसाला समजत नाहीत. ते त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत, कारण त्यांना एक दिशाच ठाऊक आहे. ते फक्त त्याच वाण्यांकडे लक्ष देतात. तेथे तत्वज्ञानांच्या वाण्या, समाजवादाच्या अनेक आश्वासने देतात, जे ते पूर्ण करू शकत नाहीत. आणि तरीही अमेरिकेतील बहुतेक टक्के लोक समाजवादात अडकले आहेत. मी जर्मनीत बर्लिनच्या पूर्वेस समाजवादी पट्ट्यात गेलो होतो. त्यांच्याकडे दिखावा करण्यासाठी मोठी मोठी घरे, इमारती आहेत. तुम्ही गेल्यावर तुम्हाला कळते की त्यांचे काम पूर्ण नाही. तिथे खोटे अर्थशास्त्र आहे. ते काहीतरी दुसरे दाखविण्याचा प्रयत्न करतात. आणि रशिया, जी साम्यवादाची जन्मभूमी, जी खूप वर्ष अगोदर जेव्हा मी अगदी नवखा प्रचारक होतो, मी सांगतो की 33 वर्ष अगोदर जेव्हा नाझीवाद, फासीवाद आणि साम्यवाद उदयास येत होते, मी म्हणालो मी प्रभूच्या नावाने बोलतो. ते सगळे साम्यवादात एकत्र होतील. परंतु तुम्ही कधी विचार केला का देवाने त्यापासून आपल्याला राखून ठेवले? जर आपण ते घेतले रशियाचा केवळ 1% लोक साम्यवादी आहेत. 1%, परंतु तेच सर्व नियंत्रित करणारे आहेत.
1% ऑफ कम्युनिझम, 1% ऑफ रशिया इज कम्युनिझम रदर, बट दे कंट्रोल.
1% साम्यवादी, रशियाचा 1% साम्यवादी आहे, पण तोच नियंत्रण करणार आहे. आणि त्याच प्रकारे हॉलिवूड एकच जागा आहे, परंतु तिचा सर्वावर पकड आहे. जवळजवळ अमेरिकेतील 1/3 किंवा 2/3 जनता चर्चला जाते आणि ते चर्चचे सभासद आहेत, पण त्यांचे सर्व संप्रदायावर अधिकार आहे. आज साम्यवादाला कसली गरज असेल तर ती देवाची वाणी त्यांच्यामध्ये येण्याची, ती त्यांना लज्जित आणि फजित करील. फिनलँडमध्ये त्या दिवशी जेव्हा एक लहान मुलगा मेलेलँडतून उठविला गेला, त्यांनी मला 3 मीटर दूर त्या छोट्या मुलाकडे आणले जो मेलेलँडतून उठविला. त्यावेळेला साम्यवादी सैनिक रशियन तेथे रशियन सलामी देण्यासाठी अश्रुपूर्ण नेत्रांनी तेथे उभे होते. ते म्हणाले, आम्ही त्या देवाचा स्वीकार करू जो मेलेल्यांना जिवंत करू शकतो. हा कॅथोलिक मंडळी आणि लुथरन मंडळी आणि इतर सगळे संप्रदायांचा निष्काळजीपणा आहे. आणि ते सर्व पैसा गोळा करतात आणि संघटना बांधतात आणि लोकांना काहीच देत नाहीत. ते इतर लोकांप्रमाणेच जगतात. तेथे देवाचे वचन घेऊन येणाऱ्या संदेशाची आज रशियाला गरज आहे. ते तोंड बंद करू शकते तरच ते 90% लोक ते घेतील. अमेरिकेला कशाची गरज असेल तर देवाच्या संदेशाच्या वचनाची आहे, जो उभा राहू शकतो आणि हॉलिवूडचा निषेध करू शकतो आणि अशाच गोष्टींचा येशू ख्रिस्ताच्या नावात निषेध करू शकतो. आणि पवित्र आत्म्याद्वारे चालविलेली मंडळी तयार होईल. खूप प्रकारचे गोंधळ माजले आहे. पहा, अनेक वाण्या वचनाच्या विरुद्ध आहेत. एक मंडळी, त्याची वाणी. प्रत्येक जणाला खूप सभासद पाहिजेत. बॅप्टिस्ट चर्चला सगळे पाहिजेत. मेथोडिस्टना सगळे पाहिजेत. पॅसबिटेरियन, आपल्याला सगळीकडे हेच दिसते. कॅथोलिक असे पाहतात जणू काही ते सगळ्यांनाच आपल्याकडे घेणार आणि ते घेतील. हे पवित्र शास्त्रानुसार देवाची वाणी आहे. ते सर्वांवर सत्ता करतील, परंतु अंती सर्व समर्थ परमेश्वरच राज्य करील. एके दिवशी संत जन हाती घेतील. पवित्र शास्त्र हे सांगते, ते ताबा घेतील. अशा अनेक भयंकर वाण्या, नंतर तेथे खोट्या संदेष्टाची वाणी आहे. ती भयंकर वाणी, एक मनुष्य जो स्वतःला संदेष्टा म्हणतो, एक संदेष्टा अर्थात तो प्रचारक असतो. आधुनिक शब्द संदेष्टा म्हणजे एक मनुष्य जो प्रभावाखाली येऊन प्रचार करतो. तेथे एक मनुष्य उभा राहतो आणि स्वतःला संदेष्टा म्हणतो आणि देवाचे वचन नाकारतो, देवाचे सत्य नाकारतो. तेथे खूप प्रकारच्या वाण्या आहेत. काही क्षणांपूर्वी तेथे एक भाऊ होता जो येथे वर कसे यावे याविषयी मला मार्गदर्शन करीत होता, पण मला असे वाटते त्याला आश्चर्य वाटले की मी का रस्त्यावर गेलो आणि माघारी फिरलो आणि परत आलो. भाऊ, जर तुम्ही येथे आहात, मी काहीतरी वेगळे ऐकत होतो. तो आमच्या काळ्या वर्णाचा मित्र निग्रो. त्यांचे तेथे मंदिर आहे आणि ते त्यास द एलायजा मोहम्मद म्हणून संबोधतात किंवा असेच काही. तरुण एलायजा मोहम्मद मोठ्या आवाजाने म्हणतो, ते ती वाणी आहे जे काळ्या वर्णाच्या अनागोंदी आणणार आहे. तुम्ही पाहिले, ही गोष्ट, ते मुस्लिम येथे आहेत, त्यांची मशीद, त्यांची पार्श्वभूमी चुकीची आहे. हे तुम्ही का पाहत नाही? काळ्या वर्णाचे लोक तसेच श्वेत वर्णाचे, भुऱ्या वर्णाचे आणि पिवळे वर्ण लोकांना मोहम्मद कडे नको तर ख्रिस्ताकडे या. खऱ्या सिद्धांताकडे जे पवित्र शास्त्र शिकविते. मोहम्मदांची शिकवण ही वचनाविरुद्ध आहे. दर्बन दक्षिण आफ्रिकेत एके दिवशी मला 10,000 मुस्लिम लोकांना ख्रिस्ताकडे वळविण्याची संधी मिळाली. यातून दुसरे काहीच नाही पण मानसिकता निर्माण होते आणि मानसशास्त्र ही तोपर्यंत बरोबर आहे जोपर्यंत ते वचनाला नाकारत नाही. परंतु जेव्हा मानसशास्त्र देवाच्या वचनाला नाकारते तेव्हा मानसशास्त्र चुकीचे आहे. तो अस्पष्ट नाद देतो. सर्व काही नाहीसे होईल पण देवाचे वचन येशूने तसे म्हटले. आकाश व पृथ्वी नाहीसी होती पण माझी वचने कधीच नाहीशी होणार नाही. म्हणून तुम्ही पहा आपण वचनाबरोबर त्याच्या वाणीबरोबर राहिले पाहिजे. गोंधळात पाडणाऱ्या पुष्कळ गोष्टी लोक उठतात, ते वचन ओळखीत नाहीत आणि ते अशा गोष्टी बोलतात आणि त्यांना त्या योग्य वाटतात. साम्यवाद अगदी योग्य गोष्ट आहे. सगळे सारखेच आहेत. आता कोणीही भांडवलदार नाही, सगळे साम्यवादीच आहेत. असा विचार करण्यात तुम्ही कधी थांबले आहात का की हे साम्यवाद हे खोटे संजीवन आहे? या सगळ्या गोष्टी वर हुकूम बनवित आहेत. येशूने म्हटले दोन्ही आत्मे इतके सारखे असतील की शक्य होईल तर निवडलेल्यांस ही फसवावे. आणि जे काही सैतानाकडे आहे ते जे देवाने निर्माण केले आहे त्याचे विद्रूप स्वरूप आहे. पाप हे नीतिमत्वाचे विद्रूप स्वरूप आहे. खोटे म्हणजे सत्य विकृत रीतीने मांडणे हेच आहे. व्यभिचार हा अशी कृती जी देवाने आज्ञा पिली आहे त्याच्या विपरीत. सर्व अविश्वास म्हणजे विश्वासाला विकृती करणे होय. पतित गोष्टींचा स्वीकार करता तुम्हाला सत्य नाकारावे लागते. पहा या वाण्यांकडे लक्ष द्या, त्यांची वचनाद्वारे परीक्षा करा आणि पारखा की ते सत्य आहे ना. ओ अशा प्रकारच्या वाण्यांवर आपण कसे पुढे आणि पुढे जाऊ शकतो. परंतु आपला वेळ निघून गेला आहे. परंतु अशा पुष्कळ वाण्या की लोकांना काय करावे ते कळत नाही. जो मेथोडिस्ट आहे तो शेवटी बॅप्टिस्ट प्रचारकांचे ऐकेल. तो तेथे जाईल, तेथे थोड्या वेळेसाठी राहील आणि मग लुथरांकडे जाईल आणि मग पेंटिकॉस्टल्सकडे. त्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. एक दुसरीकडे पळतो, दुसरा दुसरीकडे, नंतर परत फिरतो आणि असेच पुढे. तुम्ही स्थिर नाही हे यावरून दिसते. त्याची वाणी ऐका, येथे ती आहे लिखित स्वरूपात. ती वाणी प्रस्थापित होईल. जर ती सत्य असती तर जगातील मंडळीला काय करावे ते ठाऊक नाही. राजकारणी जगात अनागोंदी आहे. सगळीकडे अनागोंदी दिसते. माणसे येथून पळतात, काहीतरी गोष्टी उठतात, एखादा जॅकेट, एखादा कोट. जेव्हा मी रोम मध्ये होतो त्यांच्याकडे 19 वेगवेगळे खिळे दर्शविले होते जे येशूच्या हातांत खिळले होते. आणि तेथे तर फक्त 3 होते, तरी परंतु त्यांच्याकडे त्या 19 प्रकारच्या खिळ्यांची नोंद आहे. आता कोणाकडे खिळे आहेत या गोष्टीने काय फरक पडतो? ख्रिस्ताने आपल्यासाठी खिळे ठेवले नाही की आपण पूजा करावी. त्याने आपल्यासाठी त्याच्या वचनाद्वारे पवित्र आत्मा ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जातील. त्यांच्याकडे खरे खिळे असतील. विश्वासणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील. मी सुरुवात केलेल्या संप्रदायाला ते जडून राहतील. त्याने कुठल्याच संप्रदायाची सुरुवात केली नाही. पहा ही वाणी कशी विरुद्ध आहे. परंतु विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील. तिथे वचन आहे. ते नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखनायतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. आणि या गोष्टी पहा आणि उर्वरित सगळे वचन एकत्र करा. आता फक्त या गोष्टी ते प्रस्थापित करीत नाही, मुळीच नाही. तेथेच आम्ही पेंटिकॉस्टल्स चुकीच्या मार्गाने जातो. येशूने म्हटले नाही का, त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, तुम्हाला समजते का की का मी या पिढीचा विरोध करीतो आणि दोषारोप करीतो? तुम्ही माणसांच्या व देवदूतांच्या भाषा बोलू शकता, तुम्ही चर्च भोवती आत्म्यामध्ये नाचू शकता, त्यांचा याच्याशी काही एक संबंध नाही. मी चिटकिनींच्या छावण्यात मी चिटकिनींना उभे राहून अन्य भाषा बोलताना आणि त्यांचे भाषांतर करताना पाहिले व ऐकले आहे, आणि पुढे होणाऱ्या गोष्टी त्या जशाच्या तसेच सांगतात आणि त्या तशा प्रकारे घडल्या. मी असेही पाहिले आहे की पेन्सिल उठून अन्य भाषेमध्ये लिहिते आणि ते फक्त सैतानच वाचू शकतो. तुमचे सार्वकालिक ध्येय या अशा संवेदनशील गोष्टीवर उभारू शकत नाही. सैतान या संवेदनशील गोष्टींची नकल करू शकतो. ख्रिस्ताला ओळखण्याद्वारे काहीतरी तुमच्या जीवनात बदल घडतोच. तुमचे जीवन पहा आणि वचनाप्रमाणे जीवनाला वळण लावा आणि पहा तुम्ही कुठे आहात. निश्चित यादी करा व तपासणी करा. सर्व प्रकारची नक्कल, खोट्या वाण्या, खोटे संदेश, ते अशा अनेक गोष्टी उद्भवत आहेत. येशूने तरी म्हटले, या सर्व गोष्टी असून सुद्धा जर कोणी मनुष्य माझी वाणी ऐकेल आणि मला अनुसरेल, तो वचन आहे. ऐका, त्याची आपल्यासाठी आज या अनेक वाण्यांच्या समयात हीच सेवकाई आहे. मी म्हणतो या सर्व वाण्या बाहेर काढण्यास खूप वेळ लागेल. ती लोकांसाठी गोंधळविणारी व कंटाळवाणी गोष्ट आहे आणि यानंतर तुम्हाला दुसरी संधी मिळणार नाही. ती तुम्ही आताच घेतली पाहिजे. तुम्ही आज रात्री कदाचित संधी मिळणार नाही, कदाचित उद्या तुम्हाला ही संधी मिळणार नाही. ती आताच आहे. जेव्हा तुम्ही माझी वाणी ऐकत आहात, आपली अंतकरणे कठीण करू नका, जसे चिथावणीच्या दिवसांत होते. आता हीच वेळ आहे, ही योग्य वेळ आहे की जर कोणी मनुष्य माझी वाणी ऐकेल, हेच दाखवत आहे त्याची वाणी आजही या अनागोंदीच्या दिवसात येत आहे. तो आज ही वाणी देत आहे. का? त्याची वाणी सदैव राहील. ती तेथे आहे. आकाश आणि पृथ्वी नाही तशी होती, पण माझी वाणी नाही तशी होणार नाही. त्याची वचने. आणखी 5 मिनिटे पटकन, आणखी थोडा वेळ तुम्ही थांबाल का, किंवा काही मिनिट मी घाई करीन. आपण पाहूया की कोणी ही वाणी ऐकली आणि तिचे आज्ञापालन केले, कशा प्रकारे तिने त्यांना करायला लावले, त्यांना काय करायला लावले. आता मी काही वचने गाळणार आहे. तुम्हाला सरळ तेथे नेतो की कशा प्रकारे त्यांच्या जीवनाचे परिवर्तन केले आणि जे सगळे त्यांच्या सभोवती होते ते कसे विक्षिप्त व्यक्ती झाले. आपण त्यांना विक्षिप्त किंवा चक्रम व्यक्ती म्हणतो. ज्या प्रत्येक मनुष्याने देवावर विश्वास ठेवला त्याला चक्रम व्यक्ती असे समजण्यात आले. कारण जर तुम्ही जगाच्या चालीरीतीप्रमाणे चालता तर तुमच्यात काहीतरी चुकीचे आहे. एक ख्रिस्ती असण्यासाठी तुम्हाला विक्षिप्त किंवा चक्रम व्यक्ती व्हावे लागेल. कारण सगळे जे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र सुभक्तीचे जीवन जगतात त्यांना जगाच्या छळास सामोरे जावे लागते. तो जगात होता आणि जग त्याच्याद्वारे निर्माण झाले आणि जगाने त्याला ओळखले नाही. मी संपवित असताना तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आदमाने त्याची वाणी संध्याकाळच्या समयी ऐकली आणि त्याच्याबरोबर सहभागिता केली. आदमावर काही दोषारोप नव्हता. त्याने देवाची वाणी ऐकली आणि तो बोलला, पित्या. परमेश्वर देवाने त्याला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला आणि हव्वा त्याच्याजवळ. सिंह, वाघ आणि हिंस्त्र पशु त्याच्या सभोवती असत. तिथे काही हानी नव्हती. आजारी पडण्याचा कुठलाही मार्ग नव्हता. भटकणे नव्हते. जर तो सकाळी उठला, ते सकाळी उठत असत. आदामाने त्याची वाणी ऐकली ज्या प्रकारे त्याने ती ऐकावयास हवी होती. परंतु एके दिवशी त्याने त्याच्या पत्नीची वाणी ऐकली. त्याने चुकीची वाणी ऐकली. जरी ती त्याच्या पत्नीची होती, पृथ्वीवर सर्वात जवळचा संबंध असलेली, तो काय योबाप्रमाणे बोलला नाही, तू एका मूर्ख स्त्रीप्रमाणे बोलत आहे. आणि जर तसे झाले असते तर सर्व मानवजात मृत्यूऐवजी जिवंत राहिली असती. त्यामुळे मानवजातीचा ओघ आणि काळ बदलला. पण त्याने देवाची वाणी ऐकली. त्याने त्याच्याबरोबर सहभागिता केली. पण जेव्हा तो वळला, त्याची पत्नी चूक करीत आहे हे त्याला कसे कळेल? लक्षात घ्या, ते आनंददायक होते. आज आपल्याला असे वाटते की आपली संघटना, आराधनालय, आपली भरभराट म्हणजे देव आपल्याविषयी आनंदी आहे. ते दिसायला चांगले आहे. जेव्हा मिखाया 400 संदेष्टांसमोर उभा राहिला आणि तो पूर्ण देश त्यांचा होता आणि सर्व पलिष्टी त्याच्या विरुद्ध होते किंवा अशुरीही, हे सर्व चांगले भासत होते. ते संदेश ते सांगत होते, चढाई करून जा, प्रभू ते राजांच्या हाती देईल. परंतु ती देवाची वाणी नव्हती. मिखाया वळला आणि त्या वाणीला त्याने शाप दिला. आणि असे करावे हे त्याला कसे कळले? कारण त्याचा दृष्टांत अगदी वचनाप्रमाणे होता. हाच एक मार्ग आहे ज्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि आज आपला विश्वास वचनावरच असला पाहिजे. तुम्ही पाहिले का, आदामाने देवाच्या वाणीऐवजी दुसरी वाणी ऐकली, त्याची स्वतःच्या बायकोची. मंडळी तिच्या संघटनेची वाणी ऐकत आहे. त्यांच्या देवाच्या वचनाऐवजी त्यांच्यात रीतिरिवाज घालित आहे. त्यांना त्यांच्या मनास वाटेल तसे वागू देत आहे. जोपर्यंत ते मंडळीत जातात आणि मंडळीचे सभासद आहेत, त्यांच्यासाठी त्याच गोष्टी महत्वाच्या असतात. या जगांतील विश्वासणाऱ्याचा त्यांच्या मंडळीशी जवळचा संबंध असतो. परंतु एका खऱ्या विश्वासणाऱ्या व्यक्तीचे पवित्र आत्म्याशी, देवाच्या वचनाशी अगदी जवळचे नाते असते. म्हणून आपल्याला कळते की आदामाला त्याची स्थिती कळली आणि पुन्हा त्याला देवाची वाणी आली आणि तेव्हा त्याने अंजिराची पाने आपणासाठी शिवून घेतली होती. परंतु यावेळेस ही वाणी दोष देणारी होती. तू हे का केलेस? मला आश्चर्य वाटते की आज अमेरिका किंवा संपूर्ण जग धार्मिक गोंधळात आहे आणि अमेरिका त्यात गिळली जात आहे. लवकरच ती एक धार्मिक राष्ट्र म्हणून दृष्टीपथास येईल. माझ्या पुढे कोण बसले आहेत मला माहित आहे. हे टेप होत आहे आणि हे सर्व जगभर जाणार आहे. आपल्याकडे ध्वनिमुद्रित केलेल्या टेप ऐकण्याचा कार्यक्रम आहे. यासाठी प्रत्येक संदेश सर्व जगापर्यंत, सर्व इतर राष्ट्रे यापर्यंत पोहोचावा. आता जर तुम्ही पाहाल आणि तुम्हाला कळेल की तुम्ही अंजिराच्या पानाच्या वेष्टनांत आहात. जे देवाची सत्यवाणी येते त्यांना माहित नाही की त्याचे काय करावे. ते गोंधळात आहेत. त्यांनी काय करावे त्यांना कळत नाही. त्वरित नोहाने देवाची वाणी ऐकली. ती त्याच्या जीवाच्या रक्षणासाठी त्याला तयार करीत होती आणि त्याने त्याच्या सूचनांचे अवलंबन केले आणि तो उभा राहिला. जर एखादा मनुष्य देवाची वाणी ऐकतो, नीट ऐका, येथे चांगल्या प्रकारे लक्ष द्या, विचलित होऊ नका. जर एखादा मनुष्य एखादी वाणी ऐकतो आणि जर हे सिद्ध होते की ती देवाची वाणी आहे आणि ज्या वेळेस ती त्या मनुष्याकडून ती पुढे जाते, आकाश व पृथ्वी नाही तशी होतील पण ती वचने नाही तशी होणार नाहीत. नोहाने ती वाणी ऐकली आणि जगाचा निषेध केला आणि ते नोहावर हसले कारण त्याचा संदेश या युगातील वैज्ञानिक निष्कर्षाबरोबर जुळत नव्हता. परंतु तेव्हा पाऊस पडला आणि संपूर्ण जगाचा नाश झाला. पहा, त्याची वाणी जी पुढे आली, त्याचे बीज त्यात होते. प्रत्येक युगात हे अशाच प्रकारे झाले. शमुएलला सूचना मिळाली, जेव्हा त्याने देवाची वाणी ऐकली की पुढे जाऊन एलीचा निषेध करावा किंवा दोष दाखवावा, तो मनुष्य ज्याने त्याचे संगोपन केले, तो मनुष्य जो त्याच्यासाठी पिता होता आणि त्यास वाढविले आणि त्याचे पालन पोषण केले, सेवक भावांनो मी बोलू का, सेवक किती वेळा संप्रदायाच्या कारणामुळे आणि रीतिरिवाजामुळे संघटना जिने त्यांचे संगोपन केले, पालन पोषण केले आणि त्यांना वाढविले आणि मंडळीत आणले, तुम्हाला त्यांनी शिकविलेल्या गोष्टी सोडाव्या लागतील. पहा किती भयंकर गोष्ट असेल एका खऱ्या देवाच्या सेवकासाठी की त्याने देवाची वाणी ऐकावी आणि त्याच्या त्या माता संघटनेच्या शिकवणुकींतून मागे फिरावे, मनावे तुझा निषेध करतो कारण तू देवाच्या या वचनाचा स्वीकार करीत नाही. कशा गोष्टी हे शमुएलासाठी कठीण होते, परंतु तो संदेष्टा होता, त्याला ते केलेच पाहिजे. या गोष्टींचा विचार न करता याद्वारे तो दुखावला जाईल किंवा नाही, त्याला ते कसेही केलेच पाहिजे. मोशीने देवाची वाणी ऐकली, तो देवविषयक ज्ञानात पूर्ण पारंगत होता, त्याला त्यामधील सर्व अधिक आणि उणे ठाऊक होते, पण ते व्यर्थ झाले. त्याने देवाची वाणी ऐकली, मोशे होता तसा राहिला नाही, कोणीही मनुष्य तसा कधीही नसतो. तुम्ही तुमच्या कानाने वाणी बोलताना ऐकू शकता, परंतु जेव्हा तुम्ही हृदयापासून ती वाणी ऐकता, पहा तेव्हा तुम्ही खरे ऐकता. तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहत नाही, तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहता, तुम्ही तुमच्या हृदयाने पाहता. तुम्ही काही पाहता म्हणता, मी तर काही पाहत नाही, म्हणजे तुम्हाला ते समजत नाही असा त्याचा अर्थ असतो. तुम्ही तुमच्या कानाने ऐकत नाही, तर तुम्ही तुमच्या हृदयाने ऐकता. कित्येक वेळा तुमचे कान देवाची सत्यवाणी कानाने ऐकतात आणि ती तुमच्या मधून निघून जाते ज्याप्रमाणे बदकाच्या पाठीवरून पाणी निघून जाते, परंतु जेव्हा तुम्ही खरोखर ऐकता तेव्हा ते तुम्ही हृदयाने ऐकता. आणि मोशे सर्व देव विषयक ज्ञानात तरबेज होता, परंतु त्याने देवाची वाणी ऐकली नव्हती. पण एके दिवशी 80 वर्षाच्या मेंढपाळास देवाने एके ठिकाणी बोलाविले आणि त्याच्याशी तो बोलला आणि तेव्हा त्याला समजले, त्याला समजले की तो देव होता. पहिली गोष्ट त्याने मोशे बरोबर केली ती म्हणजे त्याच्या वचनाची सत्यता साबित केली. मी खाली जात आहे, मी केलेले अभिवचन मला ठाऊक आहे, आणि हेच वचन त्याने या अंतिम दिवसात दिले आहे. तो त्याचे लोक परराष्ट्रांतून बाहेर काढील आणि त्याची सर्व वचने, हे मी वचन दिले आहे. म्हणाला, मोशे तू आपल्या पायांतले जोडे काढ, दुसऱ्या शब्दात त्याचा आदर कर, तुझी शुष्क काठी जमिनीवर टाक, आणि ती टाकताच तिचा साप झाला आणि मोशेने तो धरला आणि तो त्या सापाची त्याच्या हातात परत काठी झाली. पहा त्याला माहित होते की तो देव आहे, कारण देव बोलला. देवाचे वचन, वचन जे देव बोलत होता, देवाने म्हटले तुझ्या हातातली काठी जमिनीवर टाक, तो देवाचा शब्द आहे. तुम्ही अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका जे तुमच्यासाठी देवाचे वचन नाही. ते मोशेसाठी देवाचे वचन होते, हा तुमच्यासाठी देवाचा शब्द आहे. काठी जमिनीवर टाक, तिचा साप झाला. परमेश्वराने मोशेस सांगितले, तू घाबरला आहेस का, आपला हात पुढे करून त्याची शेपूट धर, आणि तो त्याची पुन्हा काठी झाली. त्याच्यासाठी देवाचा शब्द, त्याने काय केले, देवाने त्याच्या शब्दाची सत्यता साबित केली. काही महिन्यांपूर्वी मला एक फोन आला, जवळजवळ वर्ष झाले, वर्षाहून अधिक. एक स्त्री एका बॅप्टिस्ट प्रचारक आणि पेंटिकॉस्टल प्रचारकाबरोबर असताना फोनवरून बोलली. ती म्हणाली, भाऊ ब्रॅनम, देवाने मला एक संदेश ट्री केले आहे. मी म्हणालो, ठीक आहे. ती म्हणाली, तुम्हाला माहित आहे, मला सांगितले आहे की तुम्ही म्हणाला तुमच्याकडे ते ध्वनिमुद्रित ही आहे की माझी सेवकाई देवापासून आहे. मी तसे करू शकत नाही, ते वचनाविरुद्ध आहे. म्हणून मी म्हणालो, बाई ती एक चूक आहे, मी तुला ओळखीतही नाही. आणि एक बॅप्टिस्ट प्रचारक म्हणतो, मी त्याला असे बोलताना ऐकले आहे, पेंटिकॉस्टल प्रचारकाने ऐकले आहे. ती म्हणाली, ठीक आहे, ती एक सभा आयोजित करीत आहे आणि म्हणाली, देव अद्भुत गोष्टी करीत आहे. मी म्हणालो, त्यासाठी मी देवाचा ऋणी आहे. ती म्हणाली, मी म्हणालो, देव तुझ्याशी असे काही आजपर्यंत बोलला आहे का? ती म्हणाली, हो, माझ्या हातात एक मोठा कार्यक्रम आहे. मी म्हणालो, आश्चर्यकारक. मी म्हणालो, तुझा कार्यक्रम काय आहे? मी म्हणालो, प्रभूने तुला काय सांगितले? तो म्हणाला, या तारखेस फिनिक्स एरिझोना येथे जा आणि तेथे मी तुला हरवलेली डचमॅन सोन्याची खाण देणार आहे आणि तेथे मिळालेले ते सोने तू घेणार आहेस आणि त्याद्वारे तू संपूर्ण जगात मिशनरींची प्रायोजक बनणार आहेस. जेव्हा आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की हरवलेली डचमॅन खान ही एक पुराण दंतकथा आहे, असे तो बोलला. मी तिला म्हणालो, ठीक आहे, मी तुला सांगतो की या गोष्टी देवापासून आहेत किंवा नाही हे कसे शोधायचे. मी म्हणालो, तू त्या दिवशी तेथे जा आणि जर तुला तेथे हरवलेली डचमॅन खान सापडली तर ते देवापासून आहे. जर तुला ती हरवलेली डचमॅन खान सापडली नाही तर पश्चाताप कर आणि तो खोटा आत्मा तुझ्यातून काढून टाक. अशा प्रकारे हे देवापासून आहे किंवा नाही हे तू समजू शकते. देव म्हणाला, मोशे, काठी जमिनीवर टाक आणि तिचा साप होईल. त्याने तसे केले. तो म्हणाला, ती उचल आणि ती पुन्हा काठी होईल. त्याने तसे केले. जेव्हा देव या अंतिम दिवसात सेवकाईचे वचन देतो तो ते जसे बोलले आहे तसेच करून स्थापित करतो, तेव्हा तुम्हाला कळते तुमच्याकडे सत्यवाणी आहे, तुम्ही सत्य गोष्ट ऐकत आहात कारण ते स्थापित झालेले देवाचे वचन आहे. पहा, हो, मला क्षमा करा, ठीक आहे. मोशे वेगळ्या तऱ्हेने वागत होता. पहा, मोशे विचित्र गोष्टी करीत होता. नेहमीच जेव्हा तुम्ही देवाची वाणीप्रमाणे चालता जगासाठी ते वेडेपणा असतो. दुसऱ्याच दिवशी मोशे आपली पत्नी आणि लेकरे यांना गाढवावर बसवून तेथे जाऊ लागला. तो वृद्ध मनुष्य ज्याची दाढी खाली लोंबकळत होती आणि डोक्याचे टकल पडले होते, हातात काठी घेऊन गाढवाला हाकीत थेट मिसर देशास लगबगीने जाण्यास निघाला. कोणीतरी विचारले, मोशे तू कुठे जात आहेस? मिसर देशात काही गोष्टी मिळविण्यात जात आहे. जेथे तो एक तरुण असता अयशस्वी ठरला होता, एक शूर योद्धा म्हणून तो अयशस्वी ठरला होता, पण येथे तो खाली जिंकून घेण्यासाठी जात आहे आणि त्याने ते केले का? त्याने देवाची वाणी ऐकली आणि ती त्याच्या दिवसात पूर्ण होताना पाहिली. ज्या गोष्टी त्याच्या दिवसात घडणार होत्या त्या त्याने घडताना पाहिल्या. पॉल स्वशैलीने पडलेला परुषी, देवविषयक शास्त्रात पारंगत असलेला, परंतु एके दिवशी त्याने देवाची वाणी ऐकली. त्याने अग्निस्तंभ पाहिला आणि त्याला समजले की काहीतरी वेगळे आहे. तेथेच त्याचे जीवन पालटले. कित्येक परुषी, कित्येक गमेलियन्स पौलाविषयी ओरड करू लागले, तू चुकत आहेस, तू चुकत आहेस, परंतु त्याने त्यांची पर्वा केली नाही. पौलाने देवाची वाणी ऐकली, तो जाणत होता की तीच सत्य आहे. पेत्र अतिशय धार्मिक, वडिलांचे संप्रदाय किंवा चालीरीती पाळणारा, तो मांस खात नसे. नाही महाशय, तो त्याविषयी जरा ही कसूर करीत नसे. तो खरोखरीच वडिलांचा संप्रदाय पाळीत असे, वचनाप्रमाणे चालत असे. मग काय झाले? एके दिवशी त्याने देवाची वाणी ऐकली. देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. तो नवा मनुष्य झाला. तो जेथे त्याला देव पाठवी तेथे जाण्यासाठी तयार असे. संपविताना मी हे सांगू इच्छितो, तेथे एकेकाळी एक मनुष्य होता जो विश्वासी होता. तो कबरेत होता. त्याला मरून 4 दिवस झाले होते, दुर्गंधी सुटलेल्या कुजलेल्या अवस्थेत, परंतु त्याने देवाची वाणी बोलताना ऐकली, लाजरा बाहेर ये. आणि जर ती मनुष्याला मेलेल्यांतून व कुजलेल्या अवस्थेतून उठविते तर ती मंडळीला काय करेल जिच्यात अजूनही जीवन आहे? ती त्यांना पुनरुत्थित करील. या निरनिराळ्या वाण्यांच्या गोंधळात ज्याविषयी आपण बोललो, धार्मिक, राजकारणी, हॉलिवूड, खोट्या भविष्यवाण्या आणि अशा गोष्टी ज्या निघत आहेत, या सर्वांमध्ये देवाची सत्यवाणी त्या मनुष्याला परत जीवनाकडे बोलावी जो पापांत व उल्लंघनात मृत झाला आहे. ती नक्कीच पतित झालेल्या मंडळीला पुन्हा जीवनाकडे बोलवील. लक्षात ठेवा, संपविण्याच्या आधी मी हे सांगू इच्छितो आणि मग मी संपविन. येशूने म्हटले, अशी वेळ येत आहे जेव्हा सर्व जण जे कबरेत आहेत ते देवाची वाणी ऐकतील आणि तुम्ही ती ऐकणार आहात. तुम्ही कशाही स्थितीत का असेना, तुम्ही ती वाणी ऐकणारच. आणि काही जण जे कबरेतून बाहेर येतील ते न्यायासाठी नेमलेले असतील. त्यांनी वाणी ऐकली पण ती न्यायासाठी होती. आणि जर ती तुम्ही आज ऐकता, आज खूप वेळानंतर जेव्हा तुम्ही माझी वाणी ऐकता, तुम्ही आपली अंतकरणे कठीण करू नका जशी तुम्ही ती चिथावणीच्या दिवसात केली. आणि जर तुम्ही पेंटिकॉस्टल लोक स्वतःला संघटित करून आपण मानलेल्या तत्वात पुन्हा घुसफुटून घेत आहात, सांसारिक गोष्टीत सुभक्तीचे बाह्य स्वरूप धारण करीतात आणि त्याचे सामर्थ्य नाकारतात, तुम्ही पुनरुत्थानाच्या वेळी न्यायासाठी उठविले जाणे अगोदर, कारण देवाची वाणी जी तुमच्यासाठी आज वचनाद्वारे बोलत आहे त्या दिवशी तुमचा न्याय करील. जर तुम्ही आज फक्त आस्थाहीन विश्वासी आहात तर देवाची वाणी आज या सकाळी तुमच्या हृदयात आवाज देत आहे. तू कोमट विश्वासी आहे, तू पश्चाताप करशील तर बरे होईल. तुम्ही पुरुष, स्त्रिया, मुले किंवा मुली जे ख्रिस्तासाठी जगत नसतील आणि तर देवाची वाणी त्याच्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलत आहे आणि सांगत आहे हे करणे थांबवा, तुम्ही हे करा, कारण ती तुम्हाला एके दिवशी पुन्हा ऐकावयास मिळेल आणि ती तुमचा न्याय करी. तुम्ही ती नाकारू शकत नाही. ती तुमच्याशी या समयी बोलत आहे आणि लक्षात ठेवा ती ध्वनी मुद्रित केली जात आहे. आणि जे ही वाणी ऐकून स्वतःला नीट करतील ते नीतिमत्वात महिमेत स्वर्गात घेतले जातील. तुम्ही देवाची वाणी कधीतरी ऐकणार आहात, कदाचित पुसटशी. आज सकाळी ती तुमच्या हृदयाशी बोलेल की तुम्ही तुमच्या मार्गात जेथे चालत आहात त्यापासून पुन्हा देवाकडे वळाल. आता लक्षात ठेवा की ते ती वाणी जी तुमच्या अंतकरणाशी बोलत आहे ती स्वर्गात ध्वनिमुद्रित करतील. आणि एके दिवशी जेव्हा येशू तुम्हाला बोलावी आणि ते सर्व जे कबरेत असतील सगळे चांगले आणि वाईट सर्व उठवले जातील आणि तेव्हा हीच वाणी तुम्हाला परत ऐकवली जाईल. फिनिक्स एरिझोना येथे एका रविवारी सकाळी एका सेवकाने तुम्हाला एवढा वेळ बसण्यास लाविले त्या वाणीविषयी बोलत मी तुमच्याशी बोललो. तुम्हा स्त्रियांना मी सांगितले की तुमचे केस वाढू द्या, अनैतिक पोशाख करणे सोडून द्या. पुरुषांना सांगितले की खोटे बोलणे, धूम्रपान करणे सोडून द्या. प्रचारकांना सांगितले की देवाच्या वचनाकडे वळा. मी काय बोलत आहे ते समजून घ्या. ते बरोबर आहे, ती वाणी अजूनही म्हणत आहे. हे बरोबर होऊ शकते. जर मला निकेदमासारखे यावे लागले तरी मी अजूनही तेथे जाण्याचा प्रयत्न करीन. मी त्याच्याकडे जाईन आणि कुठेतरी वाळवंटात जाईन आणि म्हणेन हे प्रभू मी येथे आहे, मला आता बदल, मला तुझ्या इच्छेप्रमाणे घडव, वचनाकडे परत या. जेथे कुठे तुम्हाला वाटते की तुम्ही वचनापासून दूर जात आहात लगेच वचनाकडे परत या. कारण एक गुंफलेली साखळी जशी फार मजबूत असते परंतु तिचे एक एक भाग फार अशक्त असतात. आणि तुमच्या जीवनात कुठेही तुम्ही संप्रदाय पाळण्यासाठी देवाची आज्ञा सोडली तेथेच तुमची साखळी तुटेल. जरी तुम्ही इतर गोष्टीवर कितीही भक्कम असाल तरी तुम्ही देवाच्या न बदलणाऱ्या हाताला पकडा. आपण प्रार्थना करूया. आज खूप वेळानंतर हे प्रभू तू म्हणालास की मी बोलेन. तू आपले नियम आमच्या हृदय पटलावर लिहिले. मला ठाऊक नाही की पुढे माझ्यासाठी काय आहे, फक्त एकच गोष्ट करणे मला ठाऊक आहे, ती म्हणजे देवाचे वचन घेणे आणि त्याचा प्रसार करणे. ते वचन खडकाप्रमाणे पकड घेईल. मी प्रार्थना करीतो हे देवा तू प्रत्येक तरुणांशी, प्रत्येक मध्यम वयी वृद्धांशी, मग कोणीही असो त्यांच्याशी तू बोल. हे प्रभू माझ्या हृदयाशी बोल, या सेवकांच्या हृदयाशी बोल, मंडळींतील सर्वांच्या हृदयाशी बोल. आम्ही प्रार्थना करीतो की हे पित्या आज आम्ही तुझी वाणी ऐकू आणि आम्ही पाहतो जसे शमुएलच्या दिवसात होते त्याचे दृष्टांत दुर्लभ होते आणि ते लोकांना अस्वस्थ करीत असत तसेच आजही आहे. आपल्याकडे स्वप्न आणि स्वप्नदर्शी आहेत, आपल्याकडे बोलणारे आणि भाषांतर करणारे आहेत, परंतु दृष्टांत देवाच्या वचनाद्वारे येतात आणि सुधारणा करतात. हे स्वर्गीय पित्या आम्ही प्रार्थना करीतो की वाणी जी अरण्यात ओरडत होती परमेश्वरासाठी मार्ग सिद्ध करीत होती, आम्ही विश्वास करीतो की पवित्र आत्मा आम्हास ती वाणी आज पुन्हा देत आहे. प्रभूच्या येण्यासाठी मार्ग सिद्ध करा. आणि ती वाणी विचित्र आहे कारण तेथे अनेक दुसऱ्या वाणी आहेत ज्या या वाणीला बधीर करीत आहेत आणि नष्ट करीत आहेत, परंतु ते धन्य आहेत ज्यांचे कान ती ऐकत आहेत. मी प्रार्थना करीतो की पवित्र आत्मा आता आमच्या सर्वांच्या अंतकरणात कार्य करो आणि आपली मस्तके झुकवीत असताना आणि मी भरोसा करीतो की आपली अंतकरणे झुकलेली आहेत. जर तुम्हाला वाटते तुमच्या जीवनात कुठेतरी अवाज्ञा केली आहे, तुम्हाला वचन माहीत असताना, तुम्हाला ठाऊक असताना किती पवित्र शास्त्राची शिकवण आहे, तरी तुम्ही त्या वचनाशी सहमत झाला नाही. कारण काहीतरी हॉलिवूडच्या वाणीने तुम्हाला दुसरे काहीतरी करण्यास भाग पाडले. तुम्ही सेवकांनो तुम्हाला काही गोष्टी वचनात मिळाल्या असतील ते खरोखरीच सत्य आहे, परंतु तुम्हाला असे वाटले की तुम्ही जर त्या गोष्टी शिकविल्या तर तुमची संघटना तुम्हाला बाहेर काढून टाकेल आणि तुम्हाला माहीत आहे की हे परम सत्य आहे. लोकांनो, जे तुम्ही चुकीच्या गोष्टी घेता, चुकीचे जीवन जगता, तुम्ही वडिलांनो आणि आईंनो, जे तुम्ही आपल्या मुलांना सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत नाहीत, त्यांना योग्य तऱ्हेने वाढविण्याचा प्रयत्न करीत नाहीत, तुम्ही कितीही प्रयत्न करा आणि ते कसेही जगाकडे जातील. जर तुम्ही त्यांच्यापुढे आदर्श ठेवित आहात आणि जर तुम्ही हे करत नसाल, देवाची वाणी तुमच्याशी बोलत आहे, तसे तुम्ही करू नका. आणि आता प्रत्येक जण आपले मस्तक झुकवूया आणि सगळे डोळे मिटूया आणि स्वर्गीचा परमेश्वर त्या व्यक्तीच्या हृदयात पाहो जो भुकेलेला आहे, आणि तिथे कुठे चुकले आहेत त्यांच्यामध्ये जागा मिळो आणि देवाकडे हात पसरूया. सांगूया, प्रभू, मी खरोखर तुझ्या वाणीची इच्छा धरतो. यासाठी सर्व अविश्वास आणि सर्व गोष्टी ज्या तुझ्या आवडीच्या नाहीत त्या काढून टाक आणि जसे तुला आवडते त्याप्रमाणे मला घडव. तुम्ही आपले हात वर करा, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. तर पवित्र शास्त्र सांगते, येशू म्हणाला, आणि या सर्व इतर वाण्या असून सुद्धा जर मनुष्य अजूनही माझी वाणी ऐकेल त्याचे अनुकरण करा, तुमची इच्छा पूर्ण होईल. प्रभू, वेळ निघून जात आहे, परंतु पवित्र शास्त्र सांगते की जितक्यांनी विश्वास ठेवला त्यांचा बाप्तिस्मा झाला. मी प्रार्थना करीतो, स्वर्गीय पित्या, ज्या प्रत्येकाने खऱ्या मनाने गुन्ह्यांची कबुली देण्याकरिता त्यांचे हात उभारले आहेत, देवाचे वचन जे त्यांनी वाचले आहे आणि त्यांना कळले की ते चुकले आहेत, मी त्यांच्याकडे पाहत नाही, मी त्यांच्याकडे पाहू नये, तू त्यांच्याकडे पहा. प्रभू, ज्यांनी आपले हात उभारले आहेत त्यांचा काय उद्देश आहे हे तुला ठाऊक आहे. यावेळेस ते आपल्या अंतकरणात ठरवत, आजपासून यापुढे मी देवाचे वचन आणि देवाची वाणी ऐकेन आणि त्याप्रमाणे अनुकरण करू, त्याची कितीही किंमत का मोजावी लागे ना. आणि ते करीत असताना या कवीचे हे गाणे त्यांनी मनात ठेवावे, येशूने एकट्यानेच वधस्तंभ व्हावा आणि सर्व जग मुक्त केले जावे. नाही, तेथे प्रत्येकासाठी एक वधस्तंभ आहे, तेथे माझ्यासाठी वधस्तंभ आहे आणि मृत्यूने माझी सुटका होईपर्यंत हा पवित्र कार्यास अर्पण केलेला म्हणून वधस्तंभ मी वाहीन. मग जेव्हा देवाची वाणी बोलेल मी त्याचे नीतिमत्व धारण करीन, कारण मी त्याची वाणी, त्याच्या शब्दाची वाणी अनुसरली. मी त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या हाती सोपवितो. आता आपल्या माना झुकलेल्या असताना तुम्ही तुमच्या पापांची कबुली करीत आहात आणि प्रतिज्ञा करीत आहात. मी येथे बसलेल्या लहान मुलाकडे पाहून आश्चर्य करीत आहे, जो आपले डोके चहूकडे फिरवित आहे आणि तेथे मंडळीसाठी वाणी आहे, मी तुझा देव जो तुझे सर्व रोग बरे करीतो. मंडळीत ही वाणी आली आहे आणि तुम्ही सर्वजण ज्यांना आरोग्याची गरज आहे आणि जे तुम्ही देवाचे प्रत्येक वचन जे सत्य आहे ते ओळखून त्याप्रमाणे पवित्र जीवन जगत आहात आणि तुम्हाला आरोग्याची गरज आहे, तुम्ही फक्त तुमचे हात उभारा, तुमचे हात वर करा. हे प्रभू, मला आरोग्याची गरज आहे. ठीक आहे, आता ती वाणी तुमच्या हृदयात ठेवा. मी परमेश्वर जो तुझे सर्व रोग बरे करीतो. लक्षात ठेवा, जेव्हा हे शब्द बोलले जातात ते त्याप्रमाणे घडते. येशू म्हणाला, मार्क 11:22, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आता तुम्ही प्रत्येक जण तुमची मस्तके झुकवून आपल्या शब्दात तुमची पापांची कबुली करा. हे प्रभू, मी तुझ्या वचनावर विश्वास करतो, मी तुझी वाणी माझ्याशी बोलताना ऐकली की तू काल, आज आणि युगानयुग सारखाच परमेश्वर आहे. मी खाली जाऊन आणि लहान लेकरावर हात ठेवत आहे, कारण तो हे सर्व जाणण्यासाठी खूप लहान आहे, मौल्यवान लहान मुलगा. तो उंचीने व वयाने माझ्या लहान जोसेफ सारखाच आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सर्व प्रार्थना करीत रहा, प्रार्थनेत रहा. प्रभू, मी तुझी वाणी ऐकतो, मी विश्वास करतो. स्वर्गीय पित्या, आम्ही हे सर्व श्रोते तुझ्याकडे आणतो ह्यासाठी त्यांच्या शरीराला आरोग्य मिळावे. आणि हे प्रभू, येथे एक बिचारा लहान मुलगा संपूर्ण संदेशभर तो माझे लक्ष वेधून घेत आहे, त्याचे पालक त्या छोट्याशा मुलाला पकडून बसले आहेत.
And as this church joined together to make every commandment that I know how to do, the rest belongs to you, Father. I'm walking down and laying hands on that child.
वैद्यकीय शास्त्रामध्ये या लहान मुलासाठी काही आशा नाही. तेथे देवाची वाणी आहे जी सर्व गोष्टींवर मात करते, आणि ही मंडळी एकत्र होऊन तुझी आज्ञा पाठवित आहे. ज्या कशा प्रकारे कराव्या हे मला ठाऊक आहे. बाकी सर्व तुझ्यावर सोडतो पित्या. मी खाली जात आहे आणि आपले हात त्या मुलावर ठेवत आहे. देवपित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी याचा निषेध करतो. देवाचे सामर्थ्य, देवाचे आरोग्य तेथे येऊ दे. त्याच्यात पुढील 5 मिनिटात असा फरक पडू दे. ते सगळे परमेश्वराकडे येवत तुझ्या गौरवासाठी.
Heavenly Father, you gave the promise. That's all I know. You gave the promise.
स्वर्गीय पित्या, तू वचन दिले आहेस, हेच मला माहित आहे. तू वचन दिले आहे, ते घडले आहे ज्याप्रमाणे तेथे म्हटले आहे. जर तुम्ही यास म्हणाला आणि मी प्रत्येक आजाराच्या किंवा व्याधीच्या दुष्ट आत्म्याला जो या मंडळीला बंधनात अडकवित आहे, या लोकांना जखडीत आहे, अविश्वासाचा प्रत्येक आत्मा, मी म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात या लोकांमधून निघून जाओ. आपल्याला ठाऊक आहे की हे लिहिले आहे आणि आता बोलले गेले आहे, तसे घडून येऊ. देवाच्या महिमेसाठी, गौरवासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. आता जे तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि विश्वास ठेवता काय होईल याचा विचार करू नका. तिथे बीज टाकले गेले आहे, ती छोटीशी तुमच्यामध्ये ती वाणी. या मुलाच्या पालकांनो, या मुलाची परिस्थिती काहीही असू द्या, तुम्ही विश्वास करा की देवाचे बीज तुमच्या अंतकरणात पडले आहे. तो मुलगा बरा होईल. इतर सर्वांनी एकमेकांसाठी प्रार्थना करा. तुम्ही विश्वास करता की देवाचे बीज तुमच्या अंतकरणात पडले आहे, माझा आजार नष्ट झाला आहे, तर विश्वासाची प्रार्थना तुमच्यासाठी करण्यात आली आहे. त्याकडे लक्ष ठेवून पुढे जात जा. आणि जर सैतान कधी प्रयत्न करील, तुम्ही सरळ आठवण करा, येथे स्पेन मंडळीत त्या रविवारी सकाळी विश्वासाची प्रार्थना माझ्यासाठी करण्यात आली आहे आणि देवाने वचन दिले आहे. विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल. हे घडेलच. तुम्ही विश्वास करता काय? मना आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आता पुढील सभा मी भाऊ रोजच्या हाती सोपवितो. मला वाटते ते येथे आहे, भाऊ ज्युवेल रोज.